घरामध्ये मोठ्याने बोलताना नेहमी मुलांचं भान ठेवावं, म्हणजे काय, मुलांचं आपल्याकडे लक्ष नाही असा आपला समज. पण घरात दादाच्या लग्नांची बोलणी चालली आहेत हे मुलांना कळलंय, हे आपल्याला तेव्हा कळतं जेव्हा या गाण्यातून नव्या वहिनीच्या स्वागताची तयारी होते.
दादा मला एक वहिनी आण, गोरी गोरी पा.